नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. तरंग शक्ती 24 या युद्धाभ्यासासह भारत रक्षा विमानन प्रदर्शनाला राजस्थानात जोधपूर इथं आजपासून प्रारंभ झाला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते या दोन्ही उपक्रमांचं उद्घाटन करण्यात आलं. आयोजनाबद्दल वायुसेनेचं कौतुक करत राजनाथ सिंग यांनी वायुसेनेनं सदैव संपूर्ण जगभरात देशाचा मान वाढवला असल्याचं नमूद केलं. परवा 14 तारखेपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनात विविध उत्पादनं आणि उद्योगांसह संरक्षण क्षेत्रात कार्यरत उद्योगांचा सहभाग आहे. सार्वजनिक क्षेत्रातले आणि श्रेणीतले संरक्षण उपक्रम, विविध श्रेणीतले खासगी उद्योग तसंच नवीन उद्योगांसह भारतीय विमान उद्योगाशी संबंधित प्रतिनिधींना भेटण्याची आणि त्यांच्याशी चर्चा करण्याची संधी या आयोजनातून मिळणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये कुपवाडा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणावर दारुगोळा, स्फोटकं आणि हत्यारं जप्त करत घातपाताचा मोठा कट उधळून लावला आहे. सैन्यदल तसंच जम्मू काश्मीर पोलिसांनी कुपवाडाच्या केरन सेक्टरमध्ये राबवलेल्या या संयुक्त कारवाईत AK-47ची काडतुसं, हातगोळे, IED आणि इतर साहित्याचा समावेश आहे. या भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी सुरक्षा दल कटिबद्ध असल्याचं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. ठाणे जिल्ह्यात कोपरी इथल्या शासकीय तांत्रिक विद्यालयात उभारण्यात आलेल्या संविधान मंदिराचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. कौशल्य, रोजगार आणि उद्योजकता नाविन्यता विभाग, व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय तसंच राज्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीनं हे मंदिर उभारण्यात आलं आहे. येत्या रविवारी 15 तारखेला सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे उपराष्ट्रपती या संविधान मंदिराचं लोकार्पण करणार आहेत. 3 दिवसीय महालक्ष्मी उत्सवाचा आज समारोप होत आहे. काल पूजन झालेल्या ज्येष्ठा कनिष्ठा गौरींचं आज सायंकाळी विसर्जन होईल. यानिमित्तानं घरोघरी महिलावर्गाकडून विविध पारंपरिक सोहळ्याचं आयोजन करण्यात येत आहे. दरम्यान गणेशोत्सवात सार्वजनिक गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येनं गर्दी करत आहेत. मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी विविध देशांचे राजदूत आणि परराष्ट्र व्यवहार अधिकाऱ्यांच्या विशेष उपस्थितीत काल श्रीगणेशाची आरती झाली. या परदेशी पाहुण्यांना उकडीच्या मोदकांसह खास पारंपरिक मराठमोळी मेजवानी देण्यात आली. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या संकल्पनेतून संपूर्ण देशभरात आपदा मित्र ही योजना राबवण्यात येत आहे. यासाठी धुळे जिल्ह्यातून 300 आपदा मित्र प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येणार आहे. आपदा मित्र प्रशिक्षणासाठी इच्छुक युवक युवतींनी संबंधित यंत्रणेच्या संकेतस्थळावर नाव नोंदणी करावी असं आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी केलं आहे. नळदुर्ग अप्पर तहसील कार्यालयाच्या प्रस्तावास राज्य सरकारच्या उच्चस्तरीय सचिव समितीनं मंजुरी दिली आहे. लवकरच या कार्यालयाचं कार्यक्षेत्र तसंच पदनिर्मितीचा शासन निर्णय निर्गमित होणार असल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली. तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग शहर तथा अणदूर, देळकोट, नंदगाव आणि शहापूर या महसुली मंडळातील नागरिकांची अनेक दशकांपासूनची स्वतंत्र नळदुर्ग तालुका निर्मितीची मागणी आहे. स्वतंत्र तालुका निर्मितीच्या दिशेनं हे एक महत्वाचं पाऊल असल्याचं आमदार पाटील यांनी म्हटलं आहे. 45व्या फिडे शतरंज ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतानं मोरोक्कोचा 4-0 असा पराभव केला तर महिलांच्या गटात जमैकावर 3.5 गुणांनी विजय मिळवला. भारताच्या आर प्रज्ञानानंदनं मोरोक्कोच्या तिसीर मोहम्मदला पराभूत केलं तर विदित गुजरातीनं अवखीर मेहदी पियरीला तर हरिकृष्णानं मोयाद अनसचा पराभव केला. महिलांच्या स्पर्धेत भारताच्या वैशालीनं अदानी क्लार्कला हरवत अव्वल स्थान पटकावलं. तानिया सचदेवनं गॅब्रिएला वॉटसनचा तर दिव्या देशमुखनं राचेल मिशेलचा पराभव केला. बुडापेस्ट इथं 12 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत 1800 अधिक खेळाडू सहभागी आहेत. यात 193 संघ खुल्या प्रवर्गात खेळत आहेत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.